श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 44। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ॐ नमो श्री साई चित्खन सकल सौख्यांसे आयतन सकल संपदांसे निधान दैन्य निरसन यत्कृपा करिता अवलीला चरण वंदन समस्त पापा होय क्षालन मगजो भावे भजन पूजन करितो त्याहूनही धन्य पाहता जयाचे सस्मित मुख विसरे समस्त संसार दुःख ठाई चवीरे तहान भूक ऐसे अलौकिक दर्शन अल्लाह मालिक जया ध्यान जो निष्काम निरभिमान निर्लोभ निर्वासन जयाचे मन तयाचे महिमान कायवान अपकाराही जो निजांतरी निवास राम कृष्ण राजीवाक्ष संतहीनाक्ष वाएकाक्ष देवरूपे सुंदर स्वरूप आनंद स्वरूप संत सदा देवांचे नेत्र श्रवणांत संत दृष्टि सनाही अंत ये यथा मां देव वदत संत द्रवत निंदकाही राम कृष्ण आणी साई तिघान माजी अंतर नाही नामे तीन वस्तु पाही ठाई से ठाई एक रूप तिये वस्तु समरणावस्था वार्ताही तो समूळ मिथ्या काळावर ही जयाची सत्ता तया काव्यथा त्या हाती प्रारब्ध संचित नकळे आपणा नेणे मी त्या क्रियमाणा करुणा कर साई गुरु राणा जाणून करुणा भाकी तसे वासनेच्या लाटा नाना तेणे उसंत नाही मना कृपा तुझी असली आविना स्थैर्य येईना जीवासी गताध्याया रंभी वचन दिधले परी न झाले पालन घडले न सांग निरूपण साध्यंत संपूर्ण परिसावे अंतकाल समीप जाणून ब्राह्मण मुखे रामायण श्रवण केले चतुर्दश रात्रंदिन बाबांनी अनुसंधान विजयादशमी दिवस येता बाबा विदेहता पावले गताध्यायी जाहले कथन होता बाबांचे प्राणोत्क्रमण लक्ष्मण मामांनी केले पूजन जोगांनी निरांजन आरती तेथूनी पुढे 36 तास हिंदू आणि मुसलमानांस लागले विचार करावयास केविया कलेवरास सद्गती कैसे समाध स्थान नियोजन कैसे अकल्पित इष्टिका पतन कैसा एकदा ब्रह्मांडी प्राण चढविला तीन दिन बाबांनी समाधी की देहावसान सकळ झाले संशयापन्न पाहुनी श्वासोच्छवासावरोधन अशक्य उत्थान वाटले ऐसे तीन दिवस जाता प्राणोत्क्रमणची वाटले निश्चितता मग उत्तर विधीची वार्ता सहजची समजता उदेली ऐसी आही तयावसरी परम सावध बाबा अंतरी येऊनी अवचित निज देहावरी घालविली दुरी जन चिंता इत्यादि सकल कथा प्रेम भावे परिसिजे श्रोता श्रवणे आनंद होईल चित्ता कंठ गहिवरता दाटेल कथा नव्हे ही एक संदूक गर्भी साई रत्न अमोलिक उघडून पहा प्रेमपूर्वक अनुभवा सुखदर्शनाचे या अवघिया अध्यायात खचिला दिसेल साईनाथ श्रवणे पुरतील मनोरथ स्मरणे सनाथ होई जे परम उदार जयांचे आचरित तया साईचे हे चरित करावया श्रवण भा उद्यत अव्यग्र चित्त सप्रेम ऐसी पावन कथाई कथा धनी न पुरे भक्त चित्ता पूर्ण दाटे परमानंदता संसार श्रांता विश्राम चित्त प्रसन्न निजानंद ठाके सन्मुख सर्व सुखाचे सोली व सुख ते हे कथानक साईचे किती ऐका नित्य नूतन रमणीयतेचे हेचि लक्षण म्हणून ही संत कथा पावन होनी अनन्य परिसावी असो पुढे कलेवर सद्गती याच वादाची भवती न भवती करिता करिता समस्त थकती पहा प्रचिती अखेर बुट्टीचे वाड्याचे दालन त्यातील गाभाऱ्याचे प्रयोजन होणार होते मुरलीधर स्थापन ठरले ते स्थान बाबांचे आरंभी जई पाया खोदिला जातसता बाबा लेंडिला माधवरावांच्या विनवणीला माथा डोलविला बाबा राखो रीति अवलोका म्हणती कृपेने पाहुनी आती शुभ वेळ बाबा म्हणाले फोडा नारळ आपण समस्त बाळ गोपाळ येथे चिकाळ क्रमुकी येथे आपण बसता उठता सुख दुःखाचा करू वार्ता येथेची पोरा सोरा समस्ता चित्त स्वस्थता लाधेल बाबा काही तरी हे बदले ऐसेची आरंभी सर्वांसे दिसले पुढे जेव्हा अनुभवा आले कळूनी चुकले वाटले उत्तम स्थान साई निधान रक्षावया वाडियात पडो हे शरीर अंती बाबांचे जे उद्गार तोची शेवटी ठरला विचार जाहले मुरलीधर बाबाची श्रीमंत बुट्टी आदि करून हिंदू मुसलमान सर्वत्र जन याच विचारा राजी होऊन वाडा सत्कारणी लागला ऐसा बहुमोल वाडा असून बाबांचा देह कुठेही पडून जाता मग तो वाडाही शून्य अत्यंत भयान भासता आज तेथे जे भजन पूजन कथा कीर्तन पुराण श्रवण अतिथि अभ्यागता अन्नदान होते त्या कारण श्री साई आज तेथे जे अन्न संतर्पण लघुरुद्र महारुद्रावर्तन देशो देशीचे येती जन त्या सर्वा कारण श्री साई असो ऐसी हे संताची वाणी अक्षरे अक्षर साठवा श्रवणी काहीतरी ते बोलती म्हणून नाव मानून त्यागावी अथवा दिसो कितीही संदिग्ध काले होतो अर्थावबोध जरी ती दुर्बोध आरंभी असता देह पातासी अवधी पुढील होणारे गोष्टी संबंधी दुश्चिन्हे घडली काही आधी मशिदी मधी निवेदितो मी श्रोतया करिता किती सकळ सांगू जाता ग्रंथ विस्तरता पावेल किती एक बहुता वर्षापासून होती एक बाबांची जुनी वीट जीवरी ते हात टेकुनी आसन लाभुनी बाई विटेचा त्या आधार घेऊन नित्य एकांत होता रजनी बाबा मशिदीत स्वस्थ मनी आसन लाभून बैसत ऐसा कित्येक वर्षांचा क्रम निर्वेद चालला होता अविश्रम परी होणारा सीन चले नियम घडतसे अतिक्रम अकल्पित बाबा नसे तारकिनी ती खाली पडली, दुखंड झाली तात्काळ. ऐकता हे बाबांनी म्हटले, वीट नाही कि कर्मची फुटले. ऐसे वधूनी अति हळहळले, नेत्री आले दुःखाश्रू. नित्य योगासन जाविटे, घाली त बाबा ती जव फुटे. तेणे दुःखे हृदय फाटे, कंठ दाटे तयांचा. ऐसी बहुता काळाची जुनाट, निजासनाचे मूळ पीठ. अवसट भंगली पाहुनी वीट, मशीद सुनाट वाटे त्या. वीटची मगती प्राणा परती, बाबांची होती अति आवडती. पाहुनी तीची ऐसी ती स्थिती, बाबा अति चित्ती हळहळले. त्याच विटेसी टेकुनी कोपर, बाबा घालवीत प्रहराचे प्रहर. घालून आसन योग तत्पर, म्हणून तिजवर प्रेम मोठे. जिये संगे आत्मचिंतन, जी मज होती जीव की प्राण. ती भंगली माझी सांगा तीण, मीही तिजवीण नाराहे. वीट जन्माची सांगा तीण, गेली की आजी मज सांडून. ऐसे तियेचे गुण आठवून, बाबांनी रुदन मांडिले. येथे सहजी येईल आशंका, विट ही क्षण भंगुर नाही का. एतदर्थ करावे का शोका, काय लोकांनी म्हणावे. आशंका ही प्रथम दर्शनी, उठेल कवणाच्याही मनी. प्रवर्ते ಸಾಂಡು ಉಪೇಕ್ಷೂನ ದಿವಸತೀನ ಪರ್ಯಂತ ತಯೇಸ್ಥಾನಿ ನಿಶಾಣಿ ದೋನ ಲಾವುನಿ ಠೇವಾನಿ ದರ್ಶಕ ಖೂಣ ಐಸೆ ವದತಾ ವದತಾ ಪ್ರಾಣ ಠೇವಿಲಾ ಚಡವೂನ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ಭರಾವಿ ಪತಿನೆ ದಿಧಲಿ ಮಾಂಡಿ ಆಶಾತಿ ಸಾಂಡಿಲಿ ತರಾನಿ ರಾತ್ರಿ ಸ ಸಮಯ ಸಾಲೆ ದಹ ತೆಮ್ಮಾ ಸಹ ಪ್ರಕಾರ ಪಹ ಸ್ತಬ್ಧ ಝಾಲೆ ಜನ ಆಹಾಹ ಕಾಯ ಅವಚಿತ ಹಾ ಪ್ರಸಂಗ ನಾಹಿ ಶ್ವಾಸ ನಾಹಿ ನಾಡಿ ವಾಟೆ ಪ್ರಾಣಿ ಸಾಂಡಿಲಿ ಕುಡಿ ಜನಾಸ ಭಯಂಕರ ಅವಸ್ಥಾ ಗಾಡಿ ಸುಖ ನಿರವಡಿ ಸಾಯಿಸ ಮಗ ಪುಡೆ ಮಾಳಸಾಪತಿ ಅಹೋರಾತ್ರ ಸಾವಧ ವೃತ್ತಿ ಸಾಯಿ ಬಾಬಾ ಲಾಗಿ ಜಪತಿ ಚಿವೈ ಸತಿ ಜಾಗತ ಜರೀ ಹೋತಿ ಸಾಯಿ ಮುಖೀಚಿ ಆಜ್ಞಾ ಸಮಾಧಿ ಕೋದಾವಯಾಚಿ ತರಿತೆ ತೈಸೆ ಕರಾವಯಾಚಿ ಹಿಮ್ಮತ ಕವಣಾಚಿ ಚಾಲೇನ ಪಾಹುನಿ ಬಾಬಾ ಸಮಾಧಿಸ್ಥ ಮಿಳಾಲಾ ತೇಥೆ ಜನ ವಿಸ್ಮಿತ ಪಾಹತಿ ತಟಸ್ಥ ಕಾಡಿನ ಭಗತ ಮಾಂಡಿತೆ ಪ್ರಾಣ ಗೇಲಾ ಕಳತಾ ದೇಖಾ ಬೈಸೆಲ ಏಕಾಏಕಿ ಧಕ್ಕಾ ಸಾಂಗುನಿ ತೀನ ದಿವಸ ಮಜರಾಕಾ ಝಕ್ಕವಿಲೆ ಲೋಕಾ ಸಾಯಿನೆ ಶ್ವಾಸೋಚ್ಛ್ವಾಸ ಜಹಲಾ ಬಂದ ತಾಟಸ್ಥ್ಯ ಪಾವಲಿ ಇಂದ್ರಿಯೆ ಸಬಂಧ ನಾಹಿ ಚಲನ ವಲನಾ ಗಂಧ ತೇಜಲಿ ಮಂದ ಜಾಹಲೆ ಹರಪಲೆ ಬಾಹ್ಯ ವ್ಯವಹಾರ ಭಾನ ವಾಚಿಸಿ ಪಡಲೆ ದೃಢ ಮೌನ ಕೈಸೆ ಶುದ್ಧಿ ವರಿ ಮಾಗುತೇನ ಚಿಂತಾ ಹೀ ಗಹನ ಸರ್ವತ್ರ ವೃತ್ತಿವರಿಯೇ ನಾ ಶರೀರ ಕಾಳಕ್ರಮಿಲಾ ದೋನ ದಿವಸಾನ್ವರ ಆಲೆ ಮೌಲವಿ ಮುಲನಾ ಫಕೀರ ಮಾಂಡಿಲಾ ವಿಚಾರ ಪುಡೀಲ ಅಪ್ಪಾ ಕುಲಕರ್ಣಿ ಕಾಶೀರಾಮ ಆಲೆ ಕೇಲಾ ವಿಚಾರ ಠಾಮ ಬಾಬಾ ನಿಗಾಠಿಲೆ ನಿಜ ಸುಖ ಧಾಮ ದ್ಯಾವಕಿ ವಿಶ್ರಾಮ ದೇಹಾಸಿ ಕೋಣಿ ಮಣತಿ ಥಾಂಬಾ ಕ್ಷಣ ಭರಿ ಘಾಯಿ ತುಕಿ ನಾಹಿ ಬರಿ ಬಾಬಾ ನವೇತ ಇತರಾನ್ ಪರಿ ಅಮೋಘವೈ ಕಾಳ ಪ್ರತ್ಯುತ್ತರ ಕರಾವೆ ಇತರಿ ಥಂಡಗಾರ ಪಡಲ ಶರೀರಿ ಏಲ ಕೊಠೂನಿ ಚೈತನ್ಯ ತರಿ ಕೈಸೆ ಅವಿಚಾರಿ ಸಕಳ ಖೋದಾ ಕಬರ ದಾವಿಲ್ಯಾ ಸ್ಥಳಿ ಬೊಲವಾಕಿ ಸಕಳ ಮಂಡಳಿ ದ್ಯಾ ಮೂಳ ಸಗಳಿ ಕರಾತಿ ಐಸಿ ಭವತಿ ನ ಭವತಿ ಹೋತಾ ಪೂರ್ಣ ಝಾಲಿ ದಿನ ತ್ರಯ ಯತ್ತಾ सही हालता देखिले दिसू लागले प्रसन्न वदान हो लागले नेत्रोन्मीलन जाऊनिया निचेष्टितपण प्रबोध लक्षण उमटले जणू विसरले
शक्तीचे नाम सा
ವೀಣೋ ಸದಿಶಾದಹಾಯಿ ಭರಲಿ ಪಾಹಿ ಚರಾಚರಿ ತೀಸ ಕೀ ಹೀ ಅವತಾರ ಸ್ಥಿತಿ ತೀಸ ಹೋತಿ ಆದಿ ಅವ್ಯಕ್ತಿ ನಾಮ ರೂಪಿ ಆಲಿ ವ್ಯಕ್ತಿ ಸಮರಸಲಿ ಅವ್ಯಕ್ತಿ ಕಾರ್ಯಾಂತಿ ಅವತಾರ ಕೃತ್ಯ ಸಂಪವೂನಿ ಅವತಾರೀ ದೇಹ ತ್ಯಜೂನಿ ಜೈಸೆ ಪ್ರವೇಶತಿ ನಿರ್ವಿಕಲ್ಪ ಭುವನಿ ತೈಸಿ ಸಹಿ ಕರಣಿ ಸಾಯಿಚಿ ಗುಪ್ತ ಭಾವೇ ಯೇ ತಾಮನಿ ಜೈಸೆ ಸ್ವಾಮಿ ಗಣಗಾ ಭುವನಿ ಪರ್ವತ ಯಾತ್ರೆ ಸಿಜಾ ತೊ ಮಣೂನಿ ಗೆಲೆ ನಿಗೂನಿ ಏಕಾಕಿ ಭಕ್ತಾನ್ನಿ ಧರಿತ ಅಡವೂನ ತಯಾಂಸೆ ಕೇಳೆ ಸಮಾಧಾನ ಲೋಕಾಚಾರಿ ಹೇ ಮಾಜೆ ಗಮನ ಗಣಗಾ ಭುವನ ಸೋಡೀನ ಕೃಷ್ಣಾತೀರಿ ಪ್ರಾತಃ ಸ್ನಾನ ಬಿಂದು ಕ್ಷೇತ್ರಿ ಅನುಷ್ಠಾನ ಮಠಾತ ಕರಾವೆ ಪಾದುಕಾ ಪೂಜನ ತೆಥೆ ಚ ನಿರಂತರ ವಾಸ ಮಾಜಾ ತೈಸೀಚ ಸಾಯಿ ಬಾಬಾಂಚಿ ಪರಿ ನಿಧನ ಕೇವಳ ಲೋಕಾಚಾರಿ ಪಾಹು ಜಾತ ಸ್ಥಿರಚರಿ ಸರ್ವಾನಂತರಿ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಜೈಸಿ ಜಯಾಚಿ ಭಜನ ಸ್ಥಿತಿ ತಯಾಸಿ ತೈಸಿ ನಿತ್ಯ ಪ್ರಚೀತಿ ಸಂದೇಹ ಕಾಹೀನ ಧರಾವಾ ಚಿತ್ತಿ ಮರಣಾತೀತ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಾಯಿ ಭರಲಾ ಸ್ಥಿರಚರಿ ಸಾಯಿ ಸರ್ವಾಂಚ ಆತ ಬಾಹೇರಿ ಸಾಯಿ ತುಂಬಾ ಆಮಾ ಭೀತರಿ ನಿರಂತರೀ ನಾಂದತಸೆ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ದೀನ ದಯಾಳ ಭಾವಾರ್ತಿ ಭಕ್ತ ಪ್ರಣತ ಪಾಳ ಪರಮ ಪ್ರೇಮಾಚೆ ತೇ ಭುಕಾಳ ಅತಿ ಸ್ನೇಹಾಳ ಸಕಳಿಕಾ ಜರಿ ಚರ್ಮ ಚಕ್ಷುಂಸಿ ನ ದಿಸತಿ ತರೀ ತೇ ತೋ ಸರ್ವತ್ರ ಸತಿ ಸ್ವಯೇ ಜರೀ ಸೂಕ್ಷ್ಮತ್ವೀ ಲಪತಿ ತರೀ ಹಿಲಾವಿತಿ ವೇಡಾಮ್ಮ ತ್ಯಾನ್ಸೆ ನಿಧನ ಕೇವಳ ಢೋಂಗ ಅಮಪಸವಿಣ್ಯಾ ಅಣಿಲೆ ಸೋಂಗ ನಟನಾಟಕಿ ತೇ ಅವ್ಯಂಗ ಭಂಗೋನಿ ಅಭಂಗ ಜಾಹಲೆ ತ್ಯಾಂಚಿ ಅಠಾಯಿ ಜೋ ಅನುರಾಗ ತೇಣೆ ಕರುಣಿ ಪಾಠಲಾಗ ಅಂತಿಲಾವು ತಯಾನ್ ಸಾಮಾಗ ಕಾರ್ಯಭಾಗ ಸಾಧುಕಿ ಮನೋಭಾವೆ ಪೂಜಾ ಕರಿತ ಭಕ್ತಿ ಭಾವೆ ತಯಾ ಆಠವಿತ ಅನುಭವ ಏಲ ಸಕಳ ಭಕ್ತ ಸರ್ವವ್ಯಾಪಕತಾ ದಿಸೇಲ ಉತ್ಪತ್ತಿ ಸ್ಥಿತಿ ಆಣಿಲಯ ಚಿತ್ಸ್ವರೂಪ ಯಾನ್ಸೇನ ಭಯ ತೇ ಸದಾ ಸರ್ವದಾ ಚಿನ್ಮಯ ವಿಕಾರಾಶ್ರಯ ನಾತೇ ಜೈಸೆ ಸುವರ್ಣ ಸುವರ್ಣಪಣೆ ರಾಹಿ ಅಲಂಕಾರ ಹೀ ವಿಣೆ ಕೇಳಿ ನಾನಾ ಪರೀಚಿ ಆಭರಣೆ ತರೀನ ಸೋನೆ ಪಣ ತ್ಯಾಗಿ ಪರೋಪರೀಚೆ ಅಲಂಕಾರ ಹೇತೋ ಸರ್ವ निरांकित अप्रलयांत वास करो, पुढे केला तेरावा दिन बाळासाहेब भक्तरत्न, मिळवुनिया ग्रामस्थ ब्राह्मण उत्तर विधान आरंभिले, करुनिया सचैल स्नान बाळासाहेब हस्ते जाण, करविली तिलांजली तिल तर्पण पिंड प्रदान ही केले, सपिंडी आदिक उत्तर क्रिया शास्त्राधारे त्या त्या समया, जहल्या मासिकासह अवगिया धर्म न्याया प्रमाणे, भक्त श्रेष्ठ उपासनिन्नी जोगान समवेत जाऊनी, भागीरथीच्या पवित्र स्थानी हो महवनीय संपादिले, ब्रह्म भोजन अन्न संतर्पण यथा सांग दक्षिणा प्रदान, करुणी सशास्त्र विधि विधान आले ते परतो न माघारा, नाही बाबा ना संवाद आता जरी हा ऐसा भेद, परिदृष्टी पडता ती मशीद गत सुखानुवाद आठवती, बाबांची नित्य आसन स्थिती घ्यावयातीची सुखानुभूती, उत्तमोत्तम आलेख्य मूर्ती मशिदी प्रीती स्थापिली से, जाहली साई देह निवृत्ती प्रतिमा दर्शने होय अनुवृत्ती, वाटे निज भक्त भावार्थी पुनरावृत्तीच ही मूर्त, श्यामराव उपनामे जय कर तयानी रेखिली सुंदर, ऐसी ही प्रतिमा मनोहर स्मरण निरंतर दे तसे, जैसे हे प्रसिद्ध चित्रकार तैसेची बाबांचे भक्त ही थोर, बाबांचिया आज्ञेनुसार वर्तती विचार पूर्वक, यांची आई हस्ते करून सुंदर छाया चित्रे घडवून, करविली भक्त भवनी स्थापन धरावया ध्यान धारणा, संतांसी नाही कधीही मरण पूर्वी अनेकदा याचे विवरण, झालेच आहे असेल स्मरण न लगे स्पष्टीकरण, आणिक बाबा नाज देहधारी तरी जो तयांचे स्मरण करी, तया ते अजूनही हितकारी पूर्वी लपरी सदेहसे, कोणास काही बोलून गेले परी न काही अनुभवा आले, जरी ते देहावसानही झाले म्हणून ते राहिले न मानावे, बोल बाबांचे ब्रह्मलिखित विश्वास धरूनी पहावी प्रचित, अनुभव आला जरी न त्वरित येणार तो निश्चित कालांतरे, असो या जोगांचे नाव येता कथेत आठवली आडकथा, ऐकातीयेची ही अपूर्वता दिसेल प्रेमळ तासाईची, जरी असे एकदा जोग बाबांस पुसती अजूनही माझी काय स्थिती विचित्र माझी कर्मगती पावे न सुस्थिती केव्हा मी बहुत वर्षे अनन्य सेवा घडली आपुली मजला देवा तरी या चंचल चित्ता विसावा अजूनी नसावा हे काय ऐसा कैसा मी दुर्भागी हीच का प्राप्ती संत संगी सत्संगाचा परिणाम अंगी कवणिया प्रसंगी भोगी नमी परिसुनी ही भक्ताची विनंती साई समर्थ परम प्रीती जोगांस काय प्रत्युत्तर देती स्वस्थ चित्ती परिसावे दुष्कर्माची होईल होळी पुण्य पापाची राख रांगोळी पाहिन तुझी या काखे सझोळी तै तुझ भाग्यशाली मानीन उपाधी
भोजन रे
रस प्राशन जया माझे निधिध्यासन तया आधीन मी वर्ते माझीच जया भूकतहान दुजे न ज्याते मज समान तयाचेच मज नित्य ध्यान तया आधीन मी वर्ते पिता माता गणगोत आप्त इष्ट कांता सुत या पासावजो परावृत्त तोची की अनुरक्त मत्पदी वर्षा काळी नाना सरिता महापूर समुद्रा मिळता विसरती सरितापणाची वार्ता महासागर ता पावती रूप गेले नाम गेले जळही जाऊनी सागरी मिसळले सरिता सागर लग्न लागले द्वैत हार पले एकत्वी पावोनी ऐसी समरसता चित्त विसरले नाम रूपता ते मज सिपाहील निज स्वभावता नाही मज परता ठावतया परीसन पुस्तक पंडिती करो नी बड बड लोहाचे अगड आणिले तई मजवरी करिता घाव उलट प्रकटता सुवर्ण भाव माझे दगड पण जाहले वाव अनुभव नवलाव दातला विना अभिमान अणु प्रमाण मजर्धय स्थायावे शरण होईल अविद्या तात्काळ निरसन श्रवण कारण संपेल अविद्या प्रसवे देह बुद्धी स्तव आधिव्याधी तीच किलोटी विधि निषेधी आत्मसिद्धी विघातक म्हणाला आता मी आहे कोठे आता मी तुम्हा कैसा भेटे तरी मी तुमची अर्धईच तिष्ठे विना कष्टे सन्निकट म्हणाल हृदयस्थ कैसा कोण कैसे काय त्याचे लक्षण ऐसी काय तयाची खूण देणे त्या आपण जाणावे तरी भावे दत्तावधान परिसतयाचे स्पष्ट व्याख्यान जया लागी जाणे शरण तो हृदय कोण हे आता नाना नामे नाना रूपे सृष्टी माझी भरली अमूपे जयांची कवणाना करवती मापे मायेची स्वरूपे ती अवघी तैसेच सत्व रजतम गुण तया त्रिगुणा ओलांडू सत्तेचे जे स्फुरे स्फुरण ते रूप जाण हृदयस्थाचे नाम रूप विरहितपण उर्वरित जे तुझे तूपण तेच हृदयस्थाचे लक्षण जाणून शरण त्या जावे मीच तो तू ऐसे पाहता हीच दृष्टी पुढे विस्तारता भूतमात्री ये निज गुरुता ठावन मग तू मजसी पाहुनी समरसता पूर्ण अनन्यता भोगिसील चित्स्वरूपी अनुसंधान लाधेल होशील शुद्धांतकरण घडेल हे तुझ गंगा स्नान गंगा जीवन नातळता प्रकृती कर्माचा अभिमान जेणे पावे दृढ बंधन तया बिलगुण देती सज्ञान अंतरी सावधान सदैव स्वस्वरूपी मांडूनी ठाण सळेन तेथून अणुप्रमाण तया समाधी वा उत्थान नाही प्रयोजन उभयांचे म्हणून श्रोतया चरणी माथा ठेवुनी विनवी अति सप्रेमता देवा संता भक्ता समस्ता ठाई प्रेमळता आदरावी बाबा कितीदा सांगून गेले कोणी कोणास छद्मी बोलले त्याने माझेच वर्म काढिले जिव्हारी खोचले मज जाण कोणी कोणास दुर्वचे ताडिले तेणे मज तात्काळ दुखणे आणिले तेच जेणे ते धैर्ये सोशिले तेणे मज तुष्टविले बहुकाळ ऐसा भूत मात्राच्या ठाई अंतर्बाह्य भरला साई एका प्रेमा वाचून काही आवडत नाही तयाते परम मंगल हे परमामृत साई मुखी सर्वदा स्रवत कोणास भाग्य हे नाही अवगत प्रेम अत्यंत भक्त अर्थ हे जया पंक्तीचा लाभ दिधला जया संगे हसला खेळला तया समायेचा चटका लाविला वाटेल मनाला काय त्यांचे ऐसी आशिष्टाची या भोजनी मी तो उच्छिष्टाचा धनी शीते शीत ते विले वेचुनी वाटी तो शिराणी तयाची झाल्या येथ वरी ज्याच्या कथा त्या काय ठाव्या हे माडपंता समर्थ साई तयांचा वक्ता लिहिता लिहविता ही तोच ऐसी ही साई समर्थ कथा धाये न मन माझे कथिता सदैव ध्यास लागला चित्ता श्रोते ही परिसता आनंद शिवाय जे साई कीर्ती गाती तैसेच जे जे सद्भावे परिसती उभय ही साई स्वरूप होती हे दृढ चित्ती जाणावे आता हा अध्याय करूनी पूर्ण हे माड साई सकरी समर्पण प्रेमे धरी साईचे चरण पुढील निरूपण पुढारा स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याणं नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।